ऊ म्हणजेच लाऊस. समतापी प्राण्यांवर आढळणारा संधिपाद संघातील परजीवी कीटक. माणसाच्या डोक्यात आढळणारी ऊ ही पेडिक्युलिडी कुलातील कीटक असून तिचे शास्त्रीय नाव पेडिक्युलस ह्युमॅनस कॅपिटिस असे आहे. कीटकवर्गात उवांचा समावेश होत असला तरी त्यांना पंख नसतात. या कीटकाची लांबी 1.5 ते 3.5 मिलीमीटर, आकार चपटा व रंग मळकट पांढरा असतो. डोके लहान असून त्यावर संयुक्त नेत्र, शृंगिका आणि मुखांगे असतात. उदर 9 खंडांचे बनलेले असते. पायाच्या 3 जोड्या असून प्रत्येक पायास शेवटी आकड्यासारख्या नख्या असल्याने डोक्याच्या त्वचेला ऊ घट्ट पकडून ठेवते. सुईसारख्या मुखांगांनी ऊ आश्रयीचे म्हणजे ज्यावर ती जगते त्याचे रक्त शोषते. मुखांगांचे टोचणे क्लेशकारक व तापदायक असते. उवांची अंडी लांबट पांढरी असून डोक्यावरील केसांना चिकटून घातली जातात. याच अंड्यांना लिखा म्हणतात. 7 ते 8 दिवसांनी लहान उवा बाहेर पडतात. 15 ते 19 दिवसात त्या वाढतात व त्यानंतर 1 ते 3 दिवसात प्रजननास योग्य होतात. यांची पैदास फार झपाट्याने होते. माणसाच्या अंगावर आणि जांघेत वेगळ्या प्रजातीच्या उवा आढळतात. या उवा थिरडी कुलातील असून त्यांचे शास्त्रीय नाव थिरस प्युबिस असे आहे. या उवांद्वारे टायफस ज्वराचा प्रसार होतो. जीवाणू आणि विषाणू या दोन्हींचे काही गुणधर्म असणारे रिकेट्सिया सूक्ष्मजीव उवांमध्ये असतात. केवळ चावल्यामुळे नाही तर कातडीस चिरडलेल्या उवा अगर त्यांची विष्ठा लागूनही ज्वराचा प्रसार होतो. गर्दी, अस्वच्छता, कपडे, पांघरुणे, कंगवे याद्वारे उवांचा प्रसार झपाट्याने होतो. तो रोखण्यासाठी स्वच्छता, कीटकनाशक द्रव्यांचा वापर इत्यादी प्रतिबंधक उपाय योजतात. माणसांप्रमाणे शेळ्या, घोडे, कुत्रे, डुकरे, उंदीर, खारी, हत्ती यांवर तसेच सील, वॉलरस इत्यादी सागरी सस्तन प्राण्यांवरही उवा आढळतात. काही प्रकारच्या उवा पक्षी आणि मासे यावरही आढळतात. सस्तन प्राण्यांवरील उवा सायफनक्युलेटा अर्थात ॲनोप्लुरा गणात आणि पक्ष्यांवरील उवा मॅलोफॅगा गणात मोडतात. ही नोंद पाटील चंद्रकांत यांनी केलेली आहे.